नमस्कार, मी गणेश सूर्यवंशी राहणार. माझा प्रश्न आहे, आमची इच्छा नसतानाही आई वडील आम्हाला सोबत कामाला नेऊ लागतात, काय करावे?